शाळेमधल्या दंगामस्तीमध्ये तुमची खोडी कोणी काढली तर तुम्ही काय म्हणता ते गाणं आता ऐकलत. आता पुन्हा एकदा जंगलातल्या छोट्या दोस्ताला भेट देऊया. कासवा बरोबर शर्यतीत हरलेला ससा रागारागानं जंगलातून बाहेर पडला आणि आला मुंबईत. मुंबईत शिरला आणि त्यानं पाहिलं सगळीकडे माणसंच माणसं. त्याला काय करावं हेच कळेना. इकडे तिकडे पळू लागला, धावू लागला, गाजर कुठं मिळतं ते पाहू लागला. आणि चुकून काय झालं,
शीत